समस्त मतदार बंधू तथा भगिनींनो, मी ज्ञानेश्वर पाटील बोलत आहे. संतनगरी शेगावमधून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाकरिता श्री प्रकाश एकनाथ शेगोकार तथा प्रभाग 9 करिता श्री आनंद अग्रवाल व सौ अंजली सारंगधर ठाकरे हे नगरसेवक पदाकरिता निवडणूकमध्ये उभे आहेत. तरी या सर्वांना पंजा या निशाणीवर मतदान करून विजयी करावे ही नम्र विनंती.